चीनीमंडी.com पॉडकास्ट। वंदे भारत अभियानांतर्गत 25,000 अधिक प्रवासी मुंबईत। वंदे भारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर 25,620 प्रवाशांचे आगमन झालेले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 9,391 इतकी आहे। उर्वरित महाराष्ट्रातली संख्या 8,576 असून इतर राज्यातील संख्या 7,653 इतकी आहे। हे प्रवासी 166 विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत। 1 जुलै 2020 पर्यंत फेज 3 उर्वरित 15 तसेच फेज 4 अशा एकूण 36 विमानातून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे। परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानाअंतर्गत मुंबईत उतरून त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे। या देशातून आलेले आहेत प्रवासी। प्रवासी विविध देशातून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपिन्स, अमेरिका, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, इटली, स्वीडन, इथिओपिया, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडीज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जॉर्जिया इत्यादी देशांचा समावेश आहे। बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे। इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालय पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे। हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे। महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे। तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे। वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे।